चीनीमंडी.com पॉडकास्ट।
शेतात ऊस असेपर्यंत सुरू रहावा साखर कारखाना, राकेश टिकैत। आयपीएल साखर कारखान्यात ऊस घालण्यासाठी जमलेल्या गर्दीतील शेतकऱ्यांना भेटून भाकियूचे राष्ट्रीय प्रवक्ता यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। संपूर्ण ऊस घेऊन झाल्यानंतर कारखाना बंद करा अशी मागणी कारखाना व्यवस्थापनाकडे केली। आयपीएल साखर कारखान्यामध्ये गुरुवारी भाकियू राष्ट्रीय प्रवक्ता चौधरी राकेश टिकैत यांनी आपल्या समर्थकांसह कारखाना स्थळावर पोहोचून स्थळाचा दौरा केला, यामुळे कारखाना व्यवस्थापनाचे धाबे दणाणले। राकेश टिकैत यांनी कारखान्यात ऊस घालण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या, तसंच त्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशी मागणी कारखाना व्यवस्थापनाकडे केली। टिकैत यांनी सांगितलं की जोपर्यंत शेतात ऊस बाकी आहे तोपर्यंत कारखाना चालू रहावा, संपूर्ण ऊस गाळपानंतरच कारखाना बंद केला जावा। त्यांनी व्यवस्थापनाला इशारा दिला की शेतकऱ्यांचं कोणत्याही प्रकारे केलं जाणारं शोषण सहन केलं जाणार नाही। जर कारखाना प्रशासनानं पूर्ण ऊस न घेता कारखाना बंद केला तर व्यवस्थापनानं आरपारच्या लढाईसाठी तयार रहावं। शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनावर आरोप केला की साखर कारखान्याचे अधिकारी ट्रॅक्टर ट्रॉलीतून ऊस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना टोकन बनवून देत नाहीत, त्यामुळं स्टेट हायवेवर ऊस भरलेल्या वाहनांची रांग लागते आणि यामुळं दुर्घटना घडण्याची शक्यता आहे।